आकाशवाणी मुंबई, नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एकदिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी आज रोम इथे शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. विविध क्षेत्रात भारत आणि इटली यांच्यातले संबंध अधिक बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी हे मुद्दे या बैठकीच्या केंद्रस्थानी होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं. भारत आणि इटलीनं आपले द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीत रूपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी जाहीर केलं. भारत आणि इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केली आहे. दोन्ही देशातलं सहकार्य वाढीस लागावं यासाठी यावेळी सखोल चर्चा झाल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. इटली डिझाईन आणि काटेकोरपणासाठी ओळखलं जातं तर भारत क्षमता आणि नवोन्मेषासाठी ओळखला जातो. त्यामुळे दोन्ही देशांचं सामर्थ्य एकवटून संपूर्ण मानवजातीसाठी काम करू असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
हम डिझाईन अँड डेव्हलप इन इंडिया अँड इटली अँड डिलिव्हर फॉर द वर्ल्ड के सिद्धांत पर आगे बढेंगे. फॅशन से लेकर फिनटेक तक, लेदर से लेकर लॉजिस्टिक तक, मोबिलिटी से लेकर मैन्युफैक्चरिंग तक, हर क्षेत्र में हम अपनी ताकतों को जोड़कर पूरी मानवता की भलाई के लिए काम करेंगे.
महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज US न्यूक्लिअर एक्झिक्युटिव्ह मिशन इन इंडिया अंतर्गत आयोजित अणुऊर्जा आणि अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी या परिषदेत बोलत होते. भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध आता तंत्रज्ञान, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पुरवठा साखळी या क्षेत्रात अधिक मजबूत होत आहेत. नागरी अणुऊर्जा सहकार्य हे या भागीदारीच्या पुढच्या टप्प्यातलं निर्णायक क्षेत्र ठरू शकतं असंही ते म्हणाले. यावेळी अमेरिकेतल्या न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया ग्रेस कोसर्निक उपस्थित होत्या. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. खासगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांमधून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी मुंबईत आयोजित टेक महा इम्पॅक्ट या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ते म्हणाले,
अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपला चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं. त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणुऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत.
ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणुऊर्जा आणि इतर पर्यायी स्रोतांचा वापर गरजेचा असल्याचं ते म्हणाले. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस आजपासून भारत दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी त्यांचं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं. ख्रिस्तोदौलिदेस या दौऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेतील. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात सहकार्य बळकट करण्याबाबत दोन्ही देशात चर्चा होईल. मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या ते सहभागी होतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणाऱ्या नवीन विकसित भारत जिरामजी योजनेची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानं आज संसदीय समितीसमोर त्याबाबतचं सादरीकरण केलं. देशातल्या 25 राज्यांनी या कार्यक्रमासाठीची तरतूद आधीच केली असल्याची माहिती त्यांनी दिली. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज 1 दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. नागपूर इथे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं संविधान चौकात निदर्शनं केली तर ठाण्यातल्या 800 औषध विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवून निषेध नोंदवला. सांगली आणि बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करायला नकार दिला. भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून इराण युद्धासारखी अनिश्चित परिस्थिती असूनही यंदा 6.4% विकासदर राखू शकेल असा अंदाज संयुक्त राष्ट्रांचे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ इंगो पिटरले यांनी वर्तवला आहे. जगाची आर्थिक स्थिती आणि प्रगती अहवाल याविषयी ते बातमीदारांशी बोलत होते. क्रिकेट. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर थोड्याच वेळात म्हणजे 7:30 सामना सुरू होईल. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती इथे 46.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 मध्ये व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या 1 दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.